आकाशवाणी मुंबई। रश्मी पाटकर राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल केंद्रीय गृहमंत्र्यांच्या विधानावरून आज सलग दुसऱ्या दिवशी संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये गदारोळ। कामकाज 2 वाजेपर्यंत तहकूब। महाराष्ट्र विधान परिषदेचे सभापती म्हणून राम शिंदे यांनी पदभार स्वीकारला। वायव्य मुंबई मतदारसंघातले खासदार रवींद्र वायकर यांच्या निवडीला आव्हान देणारी याचिका मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळली। आणि जम्मू काश्मीरच्या कुलगाम जिल्ह्यात सुरक्षा दलांसोबतच्या चकमकीत 5 दहशतवादी ठार। डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी केलेल्या विधानावरून आज सलग दुसऱ्या दिवशी संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये गदारोळ झाला। घोषणाबाजीमुळे कामकाज दुपारी 2 वाजेपर्यंत तहकूब करण्यात आलं। लोकसभेत कामकाज सुरू झाल्यावर काँग्रेस, द्रमुक, समाजवादी पार्टी आणि इतर पक्षांचे सदस्य अमित शाह यांच्या विरोधात घोषणा देऊ लागले। काही सदस्य सभापतींसमोरच्या मोकळ्या जागेत शिरले। घोषणा चालूच राहिल्याने सभापती ओम बिर्ला यांनी दुपारी 2 वाजेपर्यंत कामकाज तहकूब केलं। राज्यसभेत या आणि इतर विषयावरून विरोधी पक्ष सदस्यांनी दिलेले स्थगन प्रस्ताव अध्यक्ष जगदीप धनखड यांनी फेटाळले। त्याच्या निषेधात काँग्रेस, द्रमुक, आम आदमी पार्टी, समाजवादी पार्टी, राजद आणि इतर पक्षांच्या सदस्यांनी घोषणा द्यायला सुरुवात केली। गोंधळ वाढतच गेल्यामुळे अध्यक्षांनी दुपारी 2 वाजेपर्यंत कामकाज तहकूब केलं। केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या समर्थनार्थ तसंच काँग्रेसने बाबासाहेब आंबेडकरांचा अवमान केल्याचा आरोप करत भाजपा खासदारांनी आज संसदेच्या आवारात निदर्शनं केली। भाजपाच्या सदस्यांनी हातात फलक घेत घोषणाबाजी केली। नेहरू गांधी परिवाराने नेहमीच आंबेडकरांचा अपमान केल्याचा आरोप माजी केंद्रीय मंत्री अनुराग सिंह ठाकूर यांनी बातमीदारांशी बोलताना केला। दरम्यान केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी बाबासाहेब आंबेडकरांबद्दल केलेल्या वक्तव्याबाबत विरोधी पक्षांनी संसद परिसरात निदर्शनं केली। शाह यांनी माफी मागावी अशी मागणी करत काँग्रेस, द्रमुक, समाजवादी पक्ष, राष्ट्रीय जनता दल, डावे पक्ष आणि इतर पक्षाच्या सदस्यांनी संसद परिसरात मोर्चा काढला। भाजपाचे खासदार स्वतःला वाचवण्यासाठी आंदोलन करत असल्याचा आरोप काँग्रेसचे ज्येष्ठ नेते के सी वेणुगोपाल यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना केला। या निदर्शनांमध्ये धक्काबुक्की होऊन भाजपाचे प्रताप सरंगी जखमी झाले। त्यांना तात्काळ उपचारांसाठी रुग्णालयात नेण्यात आलं। आपल्याला राहुल गांधी यांचा धक्का लागल्याचा आरोप सरंगी यांनी केला आहे। संसदीय कार्यमंत्री किरेन रिजिजू यांनी या प्रकाराचा तीव्र शब्दात निषेध केला आहे। या धक्काबुक्कीत आपल्यालाही इजा झाल्याचं काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी सांगितलं। झाल्या प्रकाराची सविस्तर चौकशी करण्याची मागणी त्यांनी उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांच्याकडे केली। एक देश एक निवडणूक संदर्भातल्या 2 विधेयकांवर विचार विनिमय करण्यासाठी 31 सदस्यांची संयुक्त संसदीय समिती नेमण्यात आली आहे। या समितीत लोकसभेतले 21 आणि राज्यसभेतले 10 खासदार आहेत। भाजपा नेते पी पी चौधरी, अनुराग सिंग ठाकूर, पुरुषोत्तम रुपाला यांच्यासह काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी, मनीष तिवारी, तृणमूल काँग्रेसचे कल्याण बॅनर्जी, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या सुप्रिया सुळे यांचा या समितीमध्ये समावेश आहे। भारतातल्या वैद्यकीय उपकरण निर्मिती क्षेत्रामध्ये विस्ताराची अफाट क्षमता आहे असं प्रतिपादन केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री अनुप्रिया पटेल यांनी केलं आहे। नवी दिल्ली इथं त्या वार्षिक आरोग्य परिषदेला संबोधित करत होत्या। भारतात वैद्यकीय उपकरणांचा व्यवसाय अंदाजे 14 दशलक्ष डॉलर्स मूल्याचा आहे आणि तो वर्ष 2030 पर्यंत 30 दशलक्ष डॉलर्सपर्यंत जाईल असं त्यांनी सांगितलं। वैद्यकीय उपकरणांच्या क्षेत्रात आशियाई बाजारपेठेत भारत 4थ्या स्थानावर आहे असंही त्यांनी नमूद केलं। देशाची लोकसंख्या जमेची बाजू असून तिचा उपयोग करण्यासाठी, नवकल्पनांना प्रोत्साहन देण्यासाठी आणि त्यातून शाश्वत प्रगती साधण्यासाठी आरोग्यसेवा आणि शिक्षण प्रणालीमध्ये गुंतवणूक करणं आवश्यक असल्याचं केंद्रीय आरोग्य सचिव पुण्यसलिला श्रीवास्तव यांनी म्हटलं आहे। नवी दिल्ली इथं वार्षिक आरोग्य शिखर परिषदेला संबोधित करताना त्या बोलत होत्या। आरोग्य सेवेत खासगी क्षेत्र ही महत्वाची भूमिका बजावत असून उद्योगपतींनी क्षयरोगमुक्त भारत या उद्दिष्टासाठी योगदान द्यावं असं आवाहनही श्रीवास्तव यांनी केलं। महाराष्ट्र विधान परिषदेचे सभापती म्हणून राम शिंदे यांची निवड झाल्याचं उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी आज जाहीर केलं। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसंच विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी शिंदे यांना सभापतींच्या खुर्चीवर आसनस्थ केलं। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभापती पदावर सभागृहाने एकमताने निवड केल्याबद्दल सर्वांचे आभार मानले। या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. मुंबई एअर न्यूज या यूट्यूब वाहिनीवर बातमीपत्राचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. गेल्या लोकसभा निवडणुकीत वायव्य मुंबई मतदारसंघातले शिवसेना नेते रवींद्र वायकर यांच्या खासदारकीला आव्हान देणारी याचिका मुंबई उच्च न्यायालयाने आज फेटाळली. वायकर यांचे प्रतिस्पर्धी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अमोल किर्तीकर यांनी ही याचिका दाखल केली होती. न्यायमूर्ती संदीप मारणे यांनी ती फेटाळली आहे. मतमोजणीच्या वेळी तथाकथित वादग्रस्त मतं वायकर यांना कशी मिळाली हे सिद्ध करण्यात किर्तीकर अपयशी ठरले असल्याचं न्यायालयानं म्हटलं आहे. अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्हनं व्याजदरात 0.25% कपात करण्याचा निर्णय काल रात्री घेतला आहे. प्रमुख व्याजदर 4.25 ते 4.5% दरम्यान ठेवण्याचा निर्णय घेतला असल्याचं फेडरल रिझर्व्हने प्रसिद्धीपत्रकात म्हटलं आहे. या निर्णयामुळे अमेरिकेच्या शेअर बाजाराच्या तिन्ही प्रमुख निर्देशांकात घट झाली आहे. या निर्णयाचा परिणाम आज भारतीय शेअर बाजारांवर झालेला दिसून येत आहे. मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्स निर्देशांकात आज सुमारे 800 अधिक अंकाची घसरण दिसून आली, तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही 200 अधिक अंकांनी घसरला आहे. ही घसरण दुपारच्या 17 कायम आहे. मध्यप्रदेशमध्ये ग्वाल्हेर इथे आयोजित जगप्रसिद्ध तानसेन महोत्सवात काल राष्ट्रीय तानसेन पुरस्कार आणि राजा मानसिंग तोमर पुरस्कार प्रदान करण्यात आले. भारतीय शास्त्रीय संगीतातले प्रसिद्ध तबलावादक पंडित स्वपन चौधरी यांना सन 2023 राष्ट्रीय तानसेन सन्मान प्रदान करण्यात आला. 5 लाख रुपये रोख, सन्मानचिन्ह आणि शाल श्रीफळ असं या पुरस्काराचं स्वरूप आहे. तर इंदूर इथल्या सानंद न्यास या संस्थेला सन 2023 राजा मानसिंग तोमर सन्मान प्रदान करण्यात आला. ही संस्था गेली 35 इंदूरमध्ये शास्त्रीय संगीत क्षेत्रात कार्यरत आहे. उत्तर प्रदेशात प्रयागराज इथल्या महाकुंभ मेळ्यासाठी मध्य रेल्वे 34 विशेष गाड्या सोडणार आहे. मुंबई, पुणे, नागपूर तसंच इतर ठिकाणांहून या विशेष गाड्या सुटतील. या गाड्यांमध्ये 20 डिसेंबरपासून प्रवासी आरक्षण प्रणाली तसंच IRCTC या रेल्वे च्या संकेतस्थळावरून आरक्षण करता येईल. या विशेष गाड्यांमध्ये दुसऱ्या वर्गाचे डबे हे अनारक्षित असतील आणि त्यासाठी रेल्वेच्या UTS ॲपवरून तिकीट काढता येईल. याबद्दलची सविस्तर माहिती रेल्वेच्या संकेतस्थळावर मिळेल. जम्मू आणि काश्मीरच्या कुलगाम जिल्ह्यात आज सकाळी सुरक्षा दलांसोबत झालेल्या चकमकीत 5 दहशतवादी ठार झाले. या मोहिमेत भारतीय लष्कराचे 2 जवानही जखमी झाले असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. कुलगाम जिल्ह्यातल्या कादर या गावात दहशतवादी लपून बसल्याची माहिती मिळाल्यानंतर काल रात्रीपासून या भागात शोधमोहीम राबवण्यात आली. या दरम्यान ही चकमक सुरू झाली होती अशी माहिती भारतीय लष्कराच्या अधिकृत सूत्रांनी दिली आहे. जम्मू काश्मीरमधल्या सुरक्षा व्यवस्थेसंदर्भात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या अध्यक्षतेखाली आज नवी दिल्लीत बैठक होत आहे. नायब राज्यपाल मनोज सिन्हा हे देखील या बैठकीत सहभागी होतील. येत्या 2 दिवसांमध्ये तापमान मध्य भारतात 3 ते 4 अंश सेल्सिअसने तर देशाच्या पूर्व भागात 2 ते 3 अंश सेल्सिअसने वाढण्याचा अंदाज भारतीय हवामान विभागानं वर्तवला आहे. वायव्य भारतात पुढचे 5 ते 6 दिवस थंडीची लाट पसरेल. हिमाचल प्रदेश, पूर्व राजस्थान आणि पंजाबमध्ये येत्या 2-3 दिवसांमध्ये थंड ते अतिथंड हवामान असेल, तर पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेश इथल्या काही भागांमध्ये सकाळ संध्याकाळ दाट धुकं आणि राजधानी दिल्लीत पहाटे धुरकं असेल असं विभागाने म्हटलं आहे. दरम्यान काश्मीरमध्ये कडाक्याची थंडी आहे. काही भागांमध्ये तापमान 0 अंशाखाली गेलं आहे. श्रीनगरमध्ये काही भागांमध्ये 0 खाली 6 अंश सेल्सिअसपर्यंत तापमान घसरलं होतं. काल रात्री श्रीनगरमध्ये +4 अंश सेल्सिअस तापमान होतं. कालची रात्र ही श्रीनगरमधली आतापर्यंतची सर्वात थंड रात्र म्हणून नोंदवली गेली. ठळक बातम्या पुन्हा एकदा. डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल केंद्रीय गृहमंत्र्यांच्या विधानावरून आज सलग दुसऱ्या दिवशी संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये गदारोळ. कामकाज 2 वाजेपर्यंत तहकूब. महाराष्ट्र विधान परिषदेचे सभापती म्हणून राम शिंदे यांनी पदभार स्वीकारला. वायव्य मुंबई मतदारसंघातले खासदार रवींद्र वायकर यांच्या निवडीला आव्हान देणारी याचिका मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळली. आणि जम्मू काश्मीरच्या कुलगाम जिल्ह्यात सुरक्षा दलांसोबतच्या चकमकीत 5 दहशतवादी ठार. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.